आजचे दैनिक सुभक्ति पर्व 2 जून। अब्रामाचे वंशज कोण? तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील। उत्पत्ती 12:3। जे तुम्ही ख्रिस्तामध्ये आशा ठेवता आणि आज्ञाधारकपणे त्याला अनुसरता, ते तुम्ही अब्रामाचे वंशज आहात आणि त्याच्या कराराच्या अभिवचनांचे वारस आहात। उत्पत्ती 17:4 देव अब्रामाला म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्रसमूहाचा जनक होशील। पण उत्पत्तीच्या पुस्तकातून हे स्पष्ट होते की अब्राम हा पृथ्वीवरील सर्व कुळांचा जनक झाला, तो ते शारीरिकरित्या किंवा राजकीयरित्या नाही। म्हणूनच देवाच्या या अभिवचनाचा अर्थ असा असण्याची शक्यता आहे की अनेक राष्ट्रे, जरी ते देहानुसार अब्रामाच्या रक्ताचे नसले, तरी ते कोणत्या तरी प्रकारे त्याचे पुत्र म्हणून आशीर्वादित होतील। उत्पत्ती 12:3 देव जे अब्रामाला बोलला, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील, तेव्हा हाच त्याचा अर्थ होता यात काहीच शंका नाही। सुरुवातीपासूनच देवाचा मानस होता की येशू ख्रिस्ताचा जन्म अब्रामाच्या वंशात व्हावा, आणि जे सर्व ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतात त्यांनी अब्रामाला दिलेल्या आशीर्वादांचे वारस व्हावे। गलती 3:29 पॉल म्हणतो, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात। 4000 वर्षापूर्वी जेव्हा देव अब्रामाला बोलला, पहा, तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्रसमूहाचा जनक होशील, तेव्हा देवाने त्याद्वारे आपल्याकरिता मार्ग मोकळा केला। आपण परराष्ट्रीय असलो तरी आपण अब्रामाची संतान बनू शकतो आणि देवाच्या अभिवचनाचे वारस बनू शकू। आपल्याला इतकेच करायचे आहे की आपल्याला अब्रामासारखाच विश्वास ठेवायचा आहे, म्हणजे देवाच्या अभिवचनांवर भाव ठेवायचा आहे। तो इतका की जर या आज्ञाधारकपणात आपल्याला प्रिय असणाऱ्या गोष्टी देखील बलिदान करण्याची तयारी ठेवावी लागेल, जसे अब्रामाने इसाकाला। आपण अब्रामाच्या अभिवचनांचे वारिस कोणतेही कर्म केल्याद्वारे होऊ शकत नाही, तर देव स्वतः आपल्याकरिता कार्य करतो या गोष्टीची खात्री ठेवून आपण वारिस होऊ शकतो। परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला, आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती। रोम 4:20-21। यामुळेच अब्राम देवाची आज्ञा पाळू शकला। जरी आज्ञापालन व्यर्थ वाटत असले तरी देव अशक्य ते करू शकतो यावर त्याने भरोसा ठेवला, जसे की त्याच्या मुलाला मरणातून पुन्हा जिवंत करणे। देवाच्या अभिवचनांमध्ये विश्वास ठेवणे, किंवा आज आपण म्हणू शकतो की ख्रिस्तावर विश्वास ठेवणे, जो देवाच्या अभिवचनाची पूर्तता आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणे हा अब्रामाची संतान होण्याचा मार्ग आहे। आज्ञापालन या गोष्टीचा पुरावा आहे की आपला विश्वास हा खरा आहे। उत्पत्ती 22:12-19। म्हणून येशू योहान याचा 8:39 म्हणतो, जर तुम्ही अब्रामाची मुले आहात तर अब्रामाची कृत्य करा। अब्रामाची संतान ही सर्व राष्ट्रातील ती लोक आहेत ज्यांनी त्यांची आशा येशू ख्रिस्तामध्ये ठेवली आहे, आणि त्यामुळे जसे अब्रामाने मोरिया पर्वतावर आशा ठेवली, त्याप्रमाणे त्यांचा सर्वात मौलवान जगिक ठेवा देखील त्यांच्या आज्ञाधारकतेला रोखू शकत नाही। जे तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आशा ठेवता आणि विश्वासाचे आज्ञापालन करून त्याला अनुसरता, ते तुम्ही अब्रामाचे वंशज आहात आणि त्याच्या कराराच्या अभिवचनाचे वारस आहात।